मी करून मिळाला थोडे लोक असतात की ते पलीकडचे तीर टाकतात व बाकीचे नुसती तीरावरच धावपळ करतात. तर काही जे पलीकडचे तीर गाठतात, नाही का, पलीकडचे तीर गाठतात, तर पलीकडचे तीर गाठतात म्हणजे काय होतं की ज्यांच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये पलीकडे जाण्याची जर इच्छा असते, धार्मिक धार्मिक आचरण करून आपण आचरण करून अंतर्मुख होऊन प्रतिज्ञाबद्ध होऊन ज्यांच्या मनामध्ये जर इच्छा असते, तर ती इच्छा असेल तरच आपण पलीकडे जाऊ शकतो. अन्यथा काय करतो, सगळेजण काय करतील, तीरावरच धावपळ करत असतील. परंतु नुसतं आपण नुसतं तीरावर धावपळ करत बसलो तर आपण पलीकडचं तीर जे आहे, पलीकडचं तीर आपण वाचू शकणार नाही. जे ज्ञानी आहेत की ज्यांना म्हणजे आता पलीकडचं तीर म्हणजे काय, नेमकं पलीकडे कसं जायचं, काही शब्द तुम्हाला थोडस जे नवीन आले आहे तर त्यांना शब्द कठीण लागतील. परंतु जे वारंवार शिकलेला येत असतात, जे काही आपल्या जवळच्या सेंटर मध्ये जाऊन तुम्ही क्लासेस अटेंड करत असाल, काही मित्र आहेत तर त्यांना ते शब्द थोडेसे सोपे जातील, काही शब्द काही अवघड असतील, अवघड जाईल, पण तुम्ही ग्रुपमध्ये तुम्ही त्याचं डिस्कशन करू शकता. जे ज्ञानी आहेत, जे प्रज्ञावंत आहे, ज्यांना श्रोता श्रोता पत्ती फळ प्राप्त झालेले आहे, हे सगुणागामी फळ प्राप्त झालेले आहे, ज्यांना अनागामी फळ प्राप्त झालेले आहे आणि जे शुद्ध फळ प्राप्त झालेले आहे, अशा व्यक्तींना पलीकडचे तीर कसे आहे, त्यांचा अनुभव कसा आहे, ते कसे पलीकडच्या तीरावर गेलेले आहे ते सांगू शकते. नाही का, आता मी बोलते पलीकडचं तीर करता आहे तर जो श्रोतापन्न झालेला असेल तर ते तोच व्यक्ती जो आहे तोच व्यक्ती पलीकडचं कसा स्वतंत्र आहे हे सांगू शकते. आपण आपल्याला पाहता येईल की जर ते कोणाला कोणाला हा जेव्हा त्याच्या प्रयत्नाने पलीकडचं तीर गाठतो तो एका तमा दिलेला असतो का, ज्यांना पोहता येत असतं त्यांच्या लक्षात येईल की एकाच वेळेला तो पलीकडचं तीर त्यांनी गाठलेलं नसतं, अनेक दिवसांचा त्यांचा सराव असतो आणि त्या सरावातून अनेक दिवसांचा सराव करून नंतर तो कोणाला बोलू शकतो या सागराच्या पलीकडचं तीर कसा आहे. तशाच प्रकारे हे श्रोतापन्न झालेले आहेत, सकृतगामी झालेले, अनागामी झालेले, जे अनर्थ झालेले आहेत, जे उदर्भ प्राप्त झालेले आहे, या मानसिक अवस्था तर ते सांगू पलीकडचं आहे. धार्मिक सांगायचे तर असं म्हणता येईल की हा विकसित मानसिक अवस्थेचा अनुभव आहे. विकसित मानसिक अवस्थेचा अनुभव घेण्याची प्रेरणा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली होता. म्हणजे बाबासाहेबांचा किती विशाल दृष्टिकोन होता आणि बाबासाहेबांची अवस्था कशी होते आपण कल्पना करू शकतो की आपण जे प्रतिज्ञेचा अभ्यास करत असताना हे ऐकत असताना बाबासाहेबांचा दृष्टिकोन किती विशाल होता. म्हणजे एका माणसासाठी थोडे एका समाजात पुरतं नाही तर संपूर्ण जीवमात्रांना दुःखातून मुक्त होण्यासाठी की तुम्ही इथेच न थांबता तुम्ही पलीकडे जा, पलीकडचं ते प्रार्थना की जेणेकरून संपूर्ण जीवमात्र जे आहे ते जीवमात्र दुःखातून मुक्त करण्याची तुमच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होती. यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आणि बाबासाहेबांमध्ये तुम्ही या विचारावर की बाबासाहेबांमध्ये निर्माण झालेले तत्व किती विकसित स्वरूपाचे होते ते आपण समजू शकतो किती कल्पना त्याकरता श्रीरत्नांना शरणागत करून आध्यात्मिक मूल्य जे आहे ते मूल्य आपण समजून घेतले पाहिजे आणि ती आध्यात्मिक मूल्य समजून घेत असताना आपण संसारिक जीवन जगत असताना आपण भौतिक जीवन जगत असताना आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की आपला गुरुत्वाकर्षण शक्तीचा केंद्रबिंदू जो आहे तो किती आहे. कारण आपण पाहत असतो की गुरुत्वाकर्षण शक्तीचा केंद्रबिंदू हा संसाराकडून निर्माणाकडे सरकलं पाहिजे. तर आपण काय करत असतो, आपण आपला केंद्रबिंदू हा Thank you. आपल्या शरीराची विचार करणाऱ्या हीन शरीराच्या वैश्विक जाणीव याबद्दल आपण आग्रह झालेला असतो. एखादी बारी चिकट येते आणि मग आपल्याला थेट पुस्तकांचे स्मरण असतं. आणि अशा माणसाला काहीही वडील आपण त्यांना पण सांगतो की नाही आंघोळ झाल्यानंतर तू पूजा पाठ केली आपलं मन जाते अतिशय आनंदी समाधानी होणे आणि आपण आपल्याचा अंतर जाते हा जे फळ आहे आणि वास्तविकता आणि आदर्श आहे त्याच्याबद्दल आनंद होण्यासाठी मदत होईल. बाबासाहेबांनी सांगितलेले निगमन देवाला स्थान नाही तर त्याचे स्थान कमी केलेले आहे तर नीतीने घेतलेले आहे तर या नीतीचा आपण काय केले पाहिजे आचरण केले पाहिजे. जे लोक चांगल्या रीतीने सांगितलेल्या धर्माप्रमाणे आचरण करतात ते लोक मृत्यूचे दुस्तर असे साम्राज्य ओलांडून पलीकडे जात असतात. तर आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि आपल्याला साम्राज्य अशा प्रकारे हे पलीकडून गाठण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे त्या म्हणजे आपल्याला तीन बंधने जे आहे त्या तीन बंधनं आपल्याला तोडण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. ते म्हणजे सत्तांची विचिकित्सा आणि शिलवाचा परामर्श हे तीन बंधनं जर आपल्याला तोडली तरच आपण तोडली म्हणजे आपले काय व्यक्ती आणि तोडलं असं नाही तर आपल्या मनावर कार्य करायचे आहे. ती बंधना गाठ सोडायची म्हणजे आपल्या मनातल्या गाठी सोडायचे आहे. या मनातल्या गाठी सोडण्यासाठी आपण अंतर्मुख झालं पाहिजे आपण शांत बोललं पाहिजे वेळोवेळी आपण ध्यान सराव केला पाहिजे एका दिवसासाठी ध्यान सराव करून आपण शांत होणार नाही. Yeah.
Amen.